चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, शुक्रवार 27 सप्टेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज देशभरातील बाजारात साखरेच्या मागणीत वाढ दिसून आली, तरी येत्या नवरात्री सणामुळे साखरेची मागणी अजून वाढण्याची अपेक्षा केली जात आहे। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3105 ते 3140 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3255 ते 3460 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3410 ते 3570 होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3120 ते 3155, तर M30चा व्यापार 3240 ते 3290 रुपये होता। कोलकातामध्ये M30चा व्यापार 3800 ते 3825 रुपये होता। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3380 ते 3525, तर M30चा व्यापार 3350 ते 3525 रुपये होता। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $341 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.61 सेंट्स होता। करन्सी, कमॉडिटी आणि इक्विटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.52 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.17 होता। क्रूड फ्युचर्स 3947 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $55.83 होते। BSE सेन्सेक्स 167 अंकांनी खाली येऊन 38822 अंकांवर, तर NSE निफ्टी 58.80 अंकांनी खाली येऊन 11512 अंकांवर थांबले।